खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी मंत्री पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, ज्येष्ठ नेते बी जी खताळ साहेब, आमचे सहकारी मार्गदर्शक नामदार विरोधी पक्ष नेते माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, दिलीप गांधी साहेब, स्नेहलताताई कोल्हे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर साखर कारखाना एज्युकेशन सोसायटी सर्वांचे पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, मित्र, ही काही शोकसभा नाही, ही खरं म्हणजे खासदार साहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची लोकसभा आहे आणि या लोकसभेमध्ये आपण सगळे सहभागी झालेलो आहोत. मी जेव्हा पायोनियर नावाचं पुस्तक घेतलं आणि आदरणीय विठ्ठलराव विखे पाटलांचं चरित्र वाचायला सुरुवात केलं तेव्हा त्या चरित्रामध्ये खासदार साहेबांची पण बरीचशी माहिती आली आणि माझ्या असं लक्षात आलं की केवळ सहकार क्षेत्राचं नाही तर सहकार क्षेत्र, शिक्षण क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, राजकीय क्षेत्र सगळ्यांचं साम्राज्य उभं केलेलं हा एक माणूस होता आणि या माणसाला वंदन करण्यासाठी म्हणून मित्र मी या ठिकाणी आलेलो आहे. मी अमरावती जिल्ह्याचा आहे, शेतकऱ्याचा मुलगा मी आहे, शेतात स्वतः मी काम केलेलं आहे, इंजिनियर होईपर्यंत शेतीत काम केलेलं आहे, त्यामुळे शेतीची सगळी कल्पना मला आहे. किती खडतर जीवन शेतकऱ्याचं असतं त्याचा मला अनुभव आहे. मी जेव्हा तुलना करतो अहमदनगर जिल्ह्याची आणि अमरावती जिल्ह्याची तर अमरावती जिल्ह्यामध्ये 1200 मिलीमीटर पाऊस पडतो आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडतो. पण या 200 मिलीमीटर पावसाच्या ताकदीवर आपण लोकांनी या ठिकाणी 21 साखर कारखाने उभे केलेले आहेत आणि अमरावती जिल्ह्यामध्ये 1ही साखर कारखाना नाही. हे साम्राज्य कशाचं आहे तर हे साम्राज्य खासदारांच्या दूरदृष्टीचं आहे आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांच्या दूरदृष्टीचं हे साम्राज्य आहे. खऱ्या दृष्टीने शेतकरी सुखी झाला पाहिजे, समाधी झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, हे जर साध्य करायचं असेल तर सहकाराशिवाय पर्याय नाही. म्हणून या ठिकाणी जो सहकार उभा झालेला आहे तो त्यांच्या दूरदृष्टीतून झालेला आहे, त्यांच्या कठोर परिश्रमातून झालेला आहे. मी जेव्हा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांसाहेबांकडे पाहतो की किती कष्टाळू यांचं जीवन आहे, किती मेहनतीचं जीवन आहे आणि किती डाऊन टू अर्थ असं लाईफ हे जगतायत. मला खरोखर या संबंध विखे पाटील कुटुंबाबद्दल नितांत आदर वाटतो आणि माझं भाग्य मी समजतो की शिर्डी साई संस्थानचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये मला येता आलं आणि आपल्या सगळ्यांशी सहवास आणि संपर्क मला साधता आला हे खरोखर मी माझं मोठं भाग्य समजतो. आज मला एक आणखी भाग्य लागलं, माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांसोबत मुंबई ते लोणी असा प्रवास करण्याचा आणि खरोखर हा प्रवास माझा अविस्मरणीय आहे, मी तो कधीही विसरणार नाही. मित्र, या नगर जिल्ह्याचं आणि तुमच्या सगळ्यांचं भाग्य आहे की खासदारांसारखे व्यक्ती या ठिकाणी आपल्याला लाभलेत आणि महाराष्ट्राचंही हे भाग्य आहे की खासदारांसारखे आणि विठ्ठलराव विखे पाटलांसारखे व्यक्ती या महाराष्ट्राला लाभलेत. महाराष्ट्राने खरं सहकार जो पाहिला तो नगर जिल्ह्यापासून पाहिलेला आहे, म्हणजे सहकाराची सुरुवात जी झालेली आहे ती नगर जिल्ह्यात झालेली आहे आणि सहकाराची गंगा कुठून जर वाहिली असेल संबंध महाराष्ट्रामध्ये तर ती नगर जिल्ह्यातून वाहिलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला नगर जिल्ह्याचं ऋणी हे सदैव राहावंच लागेल आणि हा महाराष्ट्र सदैव ऋणी राहील. मी पुनश्च एकदा खासदार विखे पाटलांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि सबंध विखे पाटलांबद्दल कुटुंबाबद्दल एक आदर व्यक्त करतो. साईबाबा सर्वांना चांगलं बळ देवो आणि सहकार क्षेत्राला आणखी उभारी मिळो एवढी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.